नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारतात स्थलांतरीत करपाक बोत्सवानान चिते प्रतिकात्मकपणान हस्तांतरीत केले. गॅब्रॉन कडे सैमीक राखीव सुवातेर जाल्ल्या ह्या कार्यक्रमात बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष डुमा बोकोय उपस्थित आशिल्ले. भारत आनी बोत्सवानाच्या तज्ञांनी मोकोलोडी नेचर रिझर्व हांगा धरिल्ल्या चित्यांक क्वारंटाईन सुविधेत सोडले. हे बोत्सवानात भारताक चिते प्रतिकात्मक देणगी म्हणून दिल्यात. भारतात स्थलांतरीत करपा आदी हे चिते काय काळ क्वारंटाईन सुविधेत उरतले. हे वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळे,
गिव्स मी स्पेशल प्लेजर टू नोट दॅट बोत्सवाना इज टू री इंट्रोड्यूस चितास इन इंडिया अंडर प्रोजेक्ट चिता. दिस इज ए युनिक वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हुईज एम्स टू रेस्टोर द चिता टू इंडियाज इकोसिस्टम. आय मस्ट थँक प्रेसिडेंट बोको अँड द पीपल ऑफ बोत्सवाना टू ग्रेट अग्रींग टू सेंड देअर चितास टू इंडिया.
केंद्रीय मंत्रिमंडळान काल मंजूर केल्ल्या निर्यातदारा खातीरच्या क्रेडीट हमी योजनेन जागतिक स्पर्धात्मकता वाढटली, व्यवसाय सुरळीत जातलो आनी भारताक स्वावलंबी राष्ट्र जावपाक मदत जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. सोशल मिडिया पोस्टाच्या मालिकेत मोदी हांणी केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयांचे कौतुक केले. निर्यात प्रोत्साहन अभियान निर्यात स्पर्धात्मकता सुदारतली, एमएसएमई पयलेच फावट निर्यातदार आनी कामगार केंद्रीत क्षेत्रांक मदत करतले अशें तांणी नमूद केले. ईपीएम परिणाम आधारित आनी प्रभावी यंत्रणा तयार करपाक प्रमुख भागधारकां एकठांय हाडटात अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले आनी केंद्रीय मंत्रिमंडळान म्हत्वाच्या खनिजा खातीर रॉयल्टी दरांचे तर्कसंगतीकरण करपाचो निर्णय शाश्वतता आनी स्वावलंबनाक चालना दितलो अशें म्हळे. तांणी अधोरेखीत केले की ह्या निर्णयान पुरवण साखळी मजबूत जातली आनी नवीन रोजगार संदी निर्माण जातल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 19 तारखेक तमिळनाडूतल्या कोयंबतुराक भेट दितले. ते तमिळनाडूतल्या शेतकार संघटनावरवी आयोजित दक्षिण भारत सैमीक शेती शिखर परिषदेत उलयतले. तशेंच दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या सेंद्रीय शेतीमदी तज्ञ आशिल्ल्या 50 शास्त्रज्ञांकडे संवाद साधतले. या शिखर परिषदेत व्यापक सैमीक शेती खातीर धोरणा आखतले. आयोजन समितीचे समन्वयक पीआर पंडियन हांणी म्हणले की हाका लागून जागरूकता निर्माण जातली आनी सैमीक आनी पुनरुत्पादक शेती पद्दती आपणावपाक प्रोत्साहन मेळटले. अर्थिकदृष्ट्या सक्षम आनी सामाजिकदृष्ट्या समावेशक शेतीक चालना दिवपाक लोकाभिमुख चळवळ सांबाळपाक ही शिखर परिषद तयार केल्या अशी ताणी सांगले. बिहार विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां सकाळी 8:00 सुरू जातली. बिहारातल्या 38 जिल्ह्यातल्या 46 मतमेजणी केंद्रार मतमेजणी करतले. 243 मतदारसंघा खातीर या विधानसभा वेंचणुकेचे मतदान 2 टप्प्यात जाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमात सगळ्या 2,616 उमेदवारांचो वेंचणूक फुडार सील जाला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना बिहाराचे मुख्य वेंचणूक अधिकारी विनोद सिंग गुंजियाल हांणी सांगले की मतदानात वापरिल्ले ईव्हीएम आनी व्हीव्हीपॅट 3-स्तरीय सुरक्षा व्यवस्थे खाला सील केल्यात. सगळ्या मतमेजणी केंद्रार कडक सुरक्षा व्यवस्था दवरला. योग्य सुरक्षा सुनिश्चित करपाक केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी राज्य पुलीस तैनात केल्यात. याशिवाय सीसीटीव्ही देखरेख आनी हेर सुरक्षा व्यवस्थाय दवरल्या. विधानसभा मतदारसंघांनी तैनात केल्ले वेंचणूक निरीक्षकूय मतमेजणी प्रक्रिये लक्ष दवरपाक मतमेजणी केंद्रार उपस्थित रावतले अशें गुंजियाल हांणी सांगले. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ आनी माहे हांगा कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच छत्तीसगड, उदेंत राजस्थान आनी मध्य प्रदेशांत थंडीची ल्हारां पातळपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच हवामान खात्यान ईशान्य भारतांत उथळ ते मध्यम धुके पडपाची शक्यताय उक्तायल्या आनी उण्यांत उणें तापमान 2-3 अंश सेल्सियस देंवपाचो अदमास काडला. ढाका हांगा जाल्ल्या 24व्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय पंगडान 2 भांगरा पदकां आनी 1 रुप्या पदक मेळयले. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियान एक्सच्या अधिकृत हँडलाचेर शेअर केल्ल्या म्हायती प्रमाण दिपशिखा, ज्योती सुरेखा वेन्नम आनी पृथ्वीका प्रदीप हांचो आसपाव आशिल्ल्या बायलांच्या पंगडान फायनलीत भांगरा पदक जिखून कोरियाचो पराभव केलो. तशेंच अभिषेक वर्मा, साहिल जाधव आनी प्रथमेश फुगे हांच्या दादल्यांच्या पंगडान रुप्या पदक मेळयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रखबरो सोपल्यो. नमस्कार.